नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमम् देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवतसेवया भगवतीरुत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्ठिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकी नन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे रामा राम रामा हरे हरे। श्री वृंदावन धाम की जय, यमुना मई की जय, श्री गिरी गोवर्धन की जय, श्री कालिया घाट की जय, जय जय श्री राधे श्याम। श्री कृष्ण लीलेन्तु कालिया दमन एक महत्वपूर्ण लीला स तंतु आमका मस्त सकड़ शिक्त अशी उपदेशु प्राप्त स। कालिया दमन कृष्णान गौचारण शूर केले मग्गीर केले लीला स। गौचारण सूर करचे फुडे म्हणजे 5 वर्ष प्राय असेच्या फुडे वत्सपाल लीला म्हणून करचे आशिले। सन सन गायो गायीचे डुव तंक घेऊन गोपालन करचे आशिले। त्याच्या मागीर गोपाष्टमा दिसा गोपाष्टमा दिसा तू 5 वर्ष जाले मागीर 5th बर्थडे जाले मागीर कार्तिकान तू खंयची अष्टम आयली त्या अष्टमेन तू कृष्णाक भारी विधीपूर्वक शांडिल्य ऋषीनी गौचारण विधी केल्लेलो आणि व्हडली प्रायज आलेली गायो तांगेल्या जबाबदारी दिलेली। ताजे मागीर कृष्णान दूर दूर वचे सूर केले। ताजे फुडें लागीं लागीं वचचे आशिल्ले वासरा घेवन न्हू कितले लागीं वचचे आशिल्ले नंदभवना गुड्ड्यार वचूं न्हू सकळा पशी वयर वचून देख पोडका तितले तितले थंय मात्र वचचे। ताजी भायर वचचें ना आम्मा यशोदा आम्माक केन्नाय मन आयल्यार ही दिसान तूं वयर चोडू पळोवका तेन्ना देख पडका तितले दूर मात्र वचचें ताजी मागीर दूर वचचें ना हो नियम आशिल्लो वासराक घेवन वताना। पण व्हडली गाळ दिल्ली मागीर दूर दूर वचचें आरंभ केले तेन्ना ही लीला जाल्लेली। त्या वर्सान तू ह्या दिसू बलरामा जयंती म्हळ्यार ही श्रावण पौर्णिमा त्या श्रावण पौर्णिमा दिसू रोहिणी आम म्हणाली की बलरामा तुगेले आज जाय दीस न्हू रे तूं आजी आज गौचारणां वच नाका तुका अभिशेक करचो आसा मंत्रोच्चारण करचो आसा ब्राह्मण सेव करचो आसा दान दिवचें आसा त्या खातीर तूं घर लागीं राब। त्या निमित्ती त्या दिसू बलराम मक्षी राबलो आणि कृष्ण मात्र मुखार जमकले। ते आताची मागी मस्त काण आसा ती कालियाल दमन लीला करचे मागशी मस्त काण आसा ती। एक पंता थंय एक नंदगांव लागीं गांव आसा त्या गांवा नाव आसा गेंदोवा गेंदोखर अशें नाव आसा। थंय कृष्णान बॉल खेळचे आशिले कृष्णान बॉल खेळचे आशिले तेन्ना एक पंत बॉल खेळता खेळताना श्रीदामान बॉल आलेलो तागेल बॉल आशिल्लो त्या दिसू। कृष्णान तो बॉल दूर उडयलो दूर म्हळ्यार दूर नंदगांव पशी वोर न्हू जमुनान तूं पावलो तो वृंदावना वचून पावलो। तशें नंदगांव वृंदावनाचो पार्ट आसा तरी एक उत्तर दिशे कडेन आसा थंय देखून उडलेलो बॉल आशिल्लो तो दक्षिणेक यमुनान तूं वचून पावला। रंजनी माताजी जी के साइलेंट कोर का तज बगिरी सीधा मानरण सुर किल्ले मक मिगल बॉल जाऊ का मक मिगल बॉल जाऊ का मनु कृष्ण मळे वडना रे तो जमुने भीतर पडला ना तो खंच कशी काढत सोदो नु नाना मक मिगलो बॉल जाऊ का कृष्ण सांगता नक रे मिगले अनेक बॉल अस तुका नवो बॉल दिता नाना मक नवो बॉल नका मग तुगेल मिगलो बॉल जाऊ का मनु सन चेडू नवे तंद कृष्ण म्हणाल ओके वचा आम्ही मगरी यमुना बच्चा तू कांडित बॉल म्हणून त्याने थंय दाखवून बाहेर सरलीन ती आणि चमकून 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 वृंदावन आयलीन ती ताजे मागशे अनेक काणे स ते म्हणजे राधेनं कृष्णाक डॅन्स करू शकेला नृत्यकला यमुना किनारे बसून मस्त मस्त नमुन्यान डॅन्स शिकला नृत्यकला निपुण कोण सोडला नटराज म्हणून कोण सोडला तंतु नृत्य शिकयताना जाय म्हणू रॉंग स्टेप्स घालचे म्हणजे ती एक शिकयता मागीर हो रॉंग रॉंग स्टेप्स घालता मागीर ती वापस शिकयता मागीर वापस थोडो वेळ वता मागीर मस्त काल घाल मागीर राधा कळटा की तो जाय म्हणू करता म्हणू कित्याक तितले चड वेळ राधा राणी वटू मेळता म्हणू येता कोरच्याक डॅन्स कोरच्या लायक येऊन येता शिक्षा भारी हुशार असं पण जाय म्हणूची रॉंग स्टेप्स घाल न्हू काल व्यर्थ करचो तंतू मस्त काल राधा राणी वटू मेळता म्हणू मागीर राधा राणी कळता की हक्क पुरो येता जाय म्हणू करचे अशें म्हणू मागीर तीन कोपचे आसा आनी वच्चे आसा तर सांगचे तात्पर्य म्हळ्यार राधा राणीन कृष्णाक डॅन्स शिकयले नृत्यकला एक पंत कृष्ण आयलो आणि राधा आणि हांगा पुरो वट्टू आशिल्ली ती तेन्ना कृष्ण असो नवीन पद लालित्य दाखयता आसा तेन्ना ललित म्हणटा की इतले कसले भरम दाखयता पुरा तुका राधेन शिकयल्लो हांवें आमगेले येद्रवान भरम दाखयता तूं तेन्ना कृष्ण म्हणटा ह्या तीन शिकयल्ले ना ह्या मेगेले नवीन स्टेप्स हांव स्वता जावन केल्लेले ते इतले तुका भरम आसवे मागीर तूं आमकां अशी एक नृत्य दाखोवका अशी एक डॅन्स दाखोवका की आम्ही केदनाय कोणय पळय न्ही कृष्ण म्हणटा जायतं दाखयता तुका त्यावेळी मना आशिल्ल कृष्णाक की आत्ता आमकां असं नमुना डॅन्स दाखोवचे असा की कोणय जगत्यान तू दाखय न्ही पळय न्ही विचारय कर न्ही कल्पना कर न्ही कसं न्ही कर न्ही मना केदनाय कोणाक येन अशी आम्ही डान्स गोपींक दाखोवका म्हणून तगले मना आशिल्ले निमित्त झालेले श्रीदामाल बॉल पडलो म्हणून म्हणून सकड मागीर पुरो गाय आणि पुरो घेऊन थंय दाखवून चमकून 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 दक्षिण दिशेक वृंदावना येता ती यमुना किनारा येता ती आणि यमुना किनाऱ्यान तू तेदना कालिया नाग येऊन बसला कालिया नागाक दमन करचे काय तरी निमित्त जावक नवाय म्हणून त्या चेडूवाल बॉला निमित्त आणि गोपील डॅन्सा निमित्त मस्त नमुन्या निमित्त करून देव थंय पावता आता कालिया संक्षेप कहाणी म्हणजे काले आणि पुरा जमुना तू कसे आयलो गरुडान केदना येऊन थंय सर्प खावचे आशिले सर्प आणि फिश खावचे आशिले तेदना त्यांनी पुरा कंप्लेंट केले आणि त्यांनी मागीर सर्प पुरा तांगेले आम्हाला गेली कद्रू कद्रू आम्मा कद्रू आम्हाला सांगले तुगेले वोड भाव असं शेष नाग तगले वचता ती ताणें मागीर शेष नागाला वचून विनंती केल्या की अण्णा पळय आमगेले जीवन आनी तूं मस्त कश्टार आस गरुड येऊन केदनाय हांगा फिश खाता आस आमकांय खाता आस आम्ही कशी आमगेले वंश जतन करून दवरचे तेन्ना अनंत शेशान तांकां मार्गदर्शन केलेले की तुमगेले जमुना नदी भितरी सौबरी मुनी म्हणून तपस्या करता आस तो सिद्ध महात्मा आसा तागेले मस्त शक्ती आस तोच तुमकां ह्या संकटाक वांचयता म्हणून तेन्ना पुरा मागीर सर्प आणि फिश वचून सौबरी मुनी भेळता ती आणि सौबरी मिन्न तेदना गरुडाक शाप दिला तू उपास केदनाय यमुने भितर आयले रे तुगेलो वध जाता तुगेलो मृत्यू जाता म्हणून तशी गरुडाक सौबरी मुनी दाखवून शाप घेवचे कसं अगत नाशिले ताकाय शाप साध्य आशिले पण गरुड महावैष्णव ताणें साधूले शाप म्हणे आशीर्वाद म्हणले की नुतच थंय देखून चमकून गेला उपास केदनाय थंय येनी ताजी मागीर थोडे दिसांनी मागीर उपास कालिया नाग आणि गरुडा युद्ध झाला मस्त भयंकर युद्ध झाला नाल्यार भूमी री मस्त कडेन कष्ट युद्ध केला, युद्ध करता 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 कालियाचे के दुर्बल जाता, ताके बलहीन जाता। तेन्ना कालियाक धावन 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 ताची मागची गरुड धावन धावन येता आनी मागीर कालियाक यमुना दिदेक पडटा। तेन्ना कालियाक उडगास येता, अरे ताका तो यमुना भितर येवचे ना म्हणून शाप मेळ्ळो आस न्हय, वचा आमी यमुना भितर वचा म्हणून भिव न्हू गरुडा भय्यान कालिया उदका भितर प्रवेश करता। उदका भितर प्रवेश जाले मागीर गरुडाक उत्तर आसा की म्हाका हांकां उदकान तूं प्रवेश ना, उदकान तूं प्रवेश केल्यार म्हाका मृत्यूदंड आसा म्हणून सौबरी मदील छाप आसा। तेन्ना उडगास येवन केन्ना कालिया यमुना भितर धांवता तेन्ना थंय ताका सोडू गरुडो पसता। तेन्ना मागीर ताजे मागीर त्या काळाक मागीर कालियान जमुना भितर परमनंट तागेले निवास सुरू केलो। ताणें आयले मागीर तागेले 1000 तागेले फंड्स आशिल्ले, तांतूक इतले वीश आशिल्ले की त्या उदका भितर पुरा उदक वीष जाल्ले। त्या उदका भितर वीश गेले मागीर पुरा तांतुले फीश झळके पुरा कासव आनी पुरा मृत्यू पावला। यमुना भितरी किनाऱ्यान तूं कितले वेले आसा ती रूख आसा ती आनी सान सान झाड आसा ती पुरा मोरून गेल्ले ती। इतली थंय त्या विशा परिणाम आसा की आकाशा भितरल्यान यमुना वयल्यान कोणी पक्षी गेल्यार त्या विशा परिणामा खातीर तो ते पक्षी मोरून पडटा। इतली त्या विशा परिणाम बाश्प जावन खंय खंय वाऱ्या भितर आसा। यमुना उदका लेवला वयर वचून खंय खंय ते बाश्प वता खंय त्या विशाचे, इतले भयंकर विश संपूर्ण जीवसृश्टी नष्ट जाल्ल्या खंय ना थंय ट्रीज आसा ती ना रूख आसा कसांनी ना पुरा खंय जाला। आनी काणी आसा ताजी मागशी त्या कालिया घाट म्हणून मागीर जाल्ले। त्या कालिया घाटा लागीं एक व्हडलो कदंबा रूख आशिल्लो, कदंबा वृक्ष। त्या कदंबा वृक्षारी समुद्र मंथना वेळार अमृत निर्माण जाल्ले मागीर धन्वंतरीन येवन तो कलश हाडले मागीर ते लढाई सुरू जाली देव आनी दानवाले। तेन्ना गरुडा भितर गरुडान त्या हातान तो कलश घेवन आकाशा उबला। तेन्ना राक्षस परमाक्ष धांवता ती। तेन्ना गरुडू यमुना भितर वृंदावना भितर येवन चिक्के वेळू ह्या वृक्षारी बशिल्लो खंय तो कलश घेवन बशिल्लो। तेन्ना भविश्यांत तूं हांगा वैवस्वत मनुल्या 28 द्वापर युगांत तूं कृष्ण येवन लिल्ल करता, ह्या रुखार चोणू उदकांत तूं उडकी मारता हे पुरा गोत्तो आशिल्ले निमित्त गरुडान 2-4 थेंब अमृत ह्या वृक्षारी दवरला। 2-4 थेंब अमृत तांतो वर्षाव केला। त्या निमित्त त्या वृक्षाल मृत्यू जायनी, बाकी सकड वृक्ष सान व्हड पुरा वृक्ष वेली पुरा कैद जाल्ले ती, मृत्यू जावन नश्ट जाल्ले ती त्या विशा परिणामा निमित्त। आनी त्या विशा परिणाम त्या कदंबा वृक्ष जायनी कित्या म्हळ्यार गरुडान ताजे वयरी 2-4 थेंब अमृत घाल्लेले। अनेक वर्णन आसता शास्त्रांतू की कृष्णान केन्ना पांय दवरले त्या वृक्षारी तेन्ना तो वेल्लेलो वृक्षय जिवंत जाला। हे वैबद्ध आस कल्पभेदानुसार ते वैबद्ध आस। तर तेन्ना केन्ना थंय पावली ती पुरा गोपाल आनी पुरा गायो आनी पुरा बैल आनी पावली मागीर सकळांक तान लागली। तर सकळान वचून तांणी उद्दा पिल्ले ते विशा उद्दाक, ते उद्दा पिल्ले सत्ताक सकळ गोपाल आनी सकळ गायो आनी बैल पुरा मोन पडले ते। तेचो कृष्णा भारी बेजार जाल्लो, इतलो भयंकर कालिया तागेले विष इतलो भयंकर स्पर्श केल्ले मागीर तत्काळ मृत्यू जाता खंय। तेन्ना कृष्णान तागेले दयापूर्ण करुणापूर्ण तागेले दृश्टी सकळा वयरी गुंडायली, सकळांक पळयले। तेन्ना ते पुरा गोपाल आनी गायो बैल पुरा वासरी पुरा जिवंत जाता ती। आनी जिवंत जाल्ले मागीर तांकां दिसता की कृष्ण रुखार चडला म्हणून। तेन्ना श्रीदा म्हणटा नाका रे नाका नाका म्हाका म्हाका ते बॉल नाका कसो नाका तूं म्हाका ओपोस यो ओपोस यो। ते दळतो कृष्णान पुरो आमगेले ताक हांगा वस्त्र काणू कुर्टा बांदून आनी पैलवाना म्हणके हप्प हप्प अशें कोर न्हू वयर वचून उदकांत उडकी मान जाल्या। ते देळ ते सकळांक कोत जाला की आमी बॉला हाट धरलेलो धरिलो, पण हांगा पुरा उदकान तू कालिया नागालो पुरा विष असा, ते आमगेल कृष्णाक भारी हानिकारक असा. ते सांगचे फुडें कृष्णान उडकी मान जाल्ल्या, उडकी मारली मागीर इतलो व्हडलो आवाज आयला आनी इतलो फुडें उद्दा उबला की कालिया त्या उदका भितर ही ताणें एक महाल केला राबच्या खातीर, व्हडलो महाल यमुना भितर केला. अशें सांगिल्लें की पाताळ थंय तागेले लोक आशिल्ले खंय, यमुनाक यमुना उदका भितर ही पाताळ थंय तागेलें राज्य आशिल्लें खंय. ताणें पुरो हाहाकार कोर न्हू दवरलो आशिल्लो, तंतू बी तागेलो सकाळ तागेलो महाल आशिल्लो. थंय थंय कृष्ण पावल निमित्त कालियाक भारी आश्चर्य आनी क्रोध जाला. मेगेल उदका भितर येवची कोणाली हिम्मत आसा? मेगेल विशा निमित्त पुरा जीवसृश्टी नश्ट जाल्या, कोणीय हांगा येवचे साहस धाडस कोरना, कोणाकय हिम्मत ना हांगा येवची, धैर्य ना. तेन्ना कोण वो चेडू, कोण सान चल्लो उदका भितर येवन म्हाका डिस्टर्ब करतास म्हूण तो भायर आयलो. तागेलो हजार पन्न घेवन आनी त्या चेडाक ताणें धरचे प्रयत्न केलो. मागीर उदका भितर ही मस्त वेळ युद्ध जाला खंय, मस्त वेळ कृष्णाक तागेल्या त्या कॉयल्सा भितर ही घट्टी धोर न्हू दामाटो न्हू दिश्यो मारचो प्रयत्न केला. मागीर कृष्णान अनिमा सिद्धी प्रयोग करून तातूंतल्यान सान जावन तातूंतलो भायर पळोवन मागीर उपास येवन कालियाक मस्त मुश्टी प्रहार केला आनी मस्त कश्ट दिला. मागीर कालियान तागेले शेपटीन कृष्णाक मारला, मागीर कृष्णान अनेक ताका मुश्टी मारल्या. अशें करून मस्त युध्द जाला भितर ही. आनी ते दोळ थंय ती खबर पावता नंदगांवांतू की आज ही बलराम वत्सनी आनी आजीची कृष्णान उडकी मारल्या उदकांतू म्हणून, तंतू नाग आसा तागेले विश आसा त्या उदकांत उडकी मारले म्हणून ते खबर पावली. ते खबर पावल्या रे ते बलराम नाशिल्लो, मागीर बलरामू तागेले अम्मा रोहिणी मागीर कृष्णाल अम्मा रोही यशोदा आनू नंद महाराज आनी पुरा उपनंद पुरा तागेले मालगड पुरा ग्वालबाल ताणें केन्ना येनात भायर ती. आतां कृष्णान उदका उडकी मागली मारली मागीर कृष्णा उदकांत तूं देखू पणा अशी खबर पावले थंय. मागीर ताणें कशें आयलें थंय? तांणी कृष्णाले चरण चिन्न पळोवन 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 आयलें ती जंगला भितर कृष्णा चरण चिन्न मातशी लागून 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 तांणी पावल्यान ती. कितले कश्ट आस पळय, खंय हायवे आनी पुरो मार्ग ना की आज खंय वचचें म्हणून फिक्स ना, खंय मन आयलें थंय वचचें. तर तांणी कशें सोदून काडलें? कृष्णाल आनी बलराम कृष्णाल आनी चेडूवाल आनी गायिल्ले चरण चिन्न मातशी मातशी वचून 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 तांणी कालिया घाटाक पावली ती. तेन्ना यशोदा अम्मा थंय आसा, रोहिणी अम्मा मागीर नंद महाराज उपनंद पुरा येवन पावल्या ती. आनी पुरा चेडूव भयभीत जावन रडटा ती, गाय रडटा ती, वडवडान आवाज करता ती, ग्वालबाल रडटा ती पुरा. तेन्ना यशोदा म्हणटा की मेगेल पूत खंय आसा, मेगेल पूत खंय आसा? तर सकाळ म्हणटा ती उदका भितर आसा, केन्ना गेल्ला, मस्त वेळ जाला आनी खंय उदका तूं भायर येनी. तेन्ना आम्मा म्हणटा की हांव आतां उदका भितर वता, मेगेल कृष्ण जिवंत रमनांतली हांवय मरता. सकड भायले म्हणजे घट्टी धरली तिका, वच्चा दिनी तिका, ना हांव वता हांव वता वच्चा दिनी हांव वता वच्चा दिनी. मागीर त्या वच्चा दिनी दिना मेतरी वच्चा दिना म्हणून तिका बोध चुकला आनी बोध चुकून ती थंय पडली सकाळ. ताजे मागीर उपास ताका बोध आयलो शुद्धा देवीक, उपास उदकावचो प्रयत्न करता तेन्ना उदका वैरी रगत आयले, अशी मस्त पुरो रगत आयले. कोणा म्हणगत ना, कालियाल की कृष्णाल की म्हणगत ना, पण मना विचार आयलो की कृष्णा लगत अशा पुरो, कृष्णाल मृत्यू जाल्लो की जिवंत आस की कोणाकूत ना. ताजे मागीर उपास यशोदा बोध चुकलो, नंदमारा बोध चुकलो, उपास बोधार आयली ती. ताजे मागीर अचानक कृष्णा कळ्ळें की हांगा भायर आम्मा आनू आनी बाप्पा आनी मानतू पुरो आयल्या ती, पुरो जाणा मस्त कश्ट आसा म्हणून तांकां जिके सांत्वन करचे खातीर कालिया घेवन वयर आयली ती. आनी कालिया कालिया मात्यार उडकी मारली उदका भितरी आनी मागीर कालिया उदका घेवन वयर आयलो. आतां उदका वयरी कालियाले हजार फन आसा ती, ताजे वयरी कृष्ण आसा आनी ताजे वयरी कृष्णान डॅन्स कोड सुरू केला. सांगिल्लें गोपीक तुमकां एक दीस हांव विचित्र डान्स करून दाखयता, मागेलो डान्स करून दाखयता, राधा राणीन म्हाका शिकय न्ही अशी विचित्र डान्स करून दाखयता. कृष्णान डॅन्स करून सुरू केल्ले. कशी डॅन्स तर पळय, नृत्य कशी आमी केन्नाय नृत्य करचे कशी आमकां स्टेज जावका या नॅल जावका ते स्थीर आसका, ते नॅल अस्थीर ना तर आम सांगता ती अरे हे अस्थीर ना हाचे घट्ट करया ती मोळे मारून जे घट्ट करया ती डॅन्स करचे करचे स्थीर जावको ना नॅल तर आमी केन्नाय नृत्य करचे असल्यार आमकां स्थीर भुमी जावका स्थीर स्टेज जावका ताजेर नाच करचो आमी. पण कृष्णान खंय नाच नाच केलेलो खंय नृत्य केलेले अस्थीर स्थानारी नाच केलेले एक पन्नारी पाव धरले तागेले विष आनी पुरो अग्नी भायर पडटा तेन्ना सकाळ जाता तागेले पांय सकाळ वता आनी एक पन्नार पांय दवरले ताजे ते पुरो घट्टी जाल्ले जाता घट्टी विशान घट्ट जाल्ले पळय ते पांय दवरता ताका विष पुरो भायर पडटा उज्वय भायर पडटा आनी त्या पुरो अशी सकाळ येता अशी प्रत्येक हाजेरी डॅन्स करता करता वता अस्थिर भुमिरी अस्थिर स्थानारी आनी गोपी पळय पळयत आसा अरे खंयचं म्हणून नाच वो नाचे खातरी स्थिर भुमी ना तशी कितले लायक नाच करता. आनी कालया खातीर कशी कालया खातीर प्रत्येक देवाल पद मेरी पदकमल वज्राक हाता म्हणके कालयाक कशें अनुभव जाता देवाल पांय पडटा तेन्ना वज्राघात जालेलो अनुभव जाता तांतुल्यान विश पुरो भायर पडटा तांतुल्यान उज्ज पुरो भायर पडटा तांतू मस्त कश्ट मस्त 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 वेदना जाता ताका आनी अपास अनेक वयर येता ताकाय पांय दवरता आनी गोपी कशी दिसता त्या चरण कमल लोण्या पशी मोव असं काही आनी त्या लोण्या पशी मोव चरण कमल चप्पल घालनाशी केन्ना वता पळय वना वता न्हय तेन्ना गोपींक पुरो कश्ट जाता खंय कांटू लागतकी खंय फतोर लागतकी केन्ना आमी बोट लायल्यार लाल जातकी त्या तांबडो जातकी तशी ते कोमल कोमलोत्तम लोण्या मणके चरण कमल आस पळय ते तागेले पडता आसत तागेले वरी तर तांकां दिसता कितले कोमल चरण कमल म्हणून त्या कोमलोत्तम कोमलोत्तम चरण कमल तागेले खातीर वज्राघात म्हणून प्रस्तूत जाता आसा ती ती देवाल सिद्धी आसता तांतू एक एक सम एक वेळार देव विरोधाभास दाखयता विरोधाभास म्हळ्यार कशी सकाळ पशी कोमल चरण कमल सकाळ पशी वज्राघात करताले एक वेळार जाता आसा एक वेळार आनी देव डॅन्स करता आसा लायक करून इतले सुंदर पद लालित्य इतले सुंदर तागेले इतले चंद डॅन्स करता आसा आकाशांत पुरा इंद्र गंधर्व आनी यक्ष किन्नर किमपुरुष पुरा वट्टू जाल्ली ती नृत्य करताले निपूण पद म्हणटा निपूण वाद्य वाजोवच्यान तूं निपूण आनी डॅन्स करता आनी पद म्हणटा ते पुरा नमुन्याच्या कला कलाकार देवता पुरो वट्टू जावन ते खंयची नमुन्या डॅन्स करता पळय कालया वयरी ताका ताल आनी सूर दिवचे प्रयत्न करता ती पण तागेले तार हागेले तालू मेळना कृष्णाल सूर ताल तांगेले मेळना ताणी ताणी प्रयत्न करता आसता ती आकाशांत तूं डॅन्स करता आसता ती तागेले भट्टू पण कृष्णाल सूर ताल तांकां मेळना अशी मस्तपण जाला चंद्र सरोवरांत तूं रास केलेलो पळय तेन्ना तशें जाला आनी शरद पौर्णिमा डान्स केल्ले वृंदावनान तेन्ना तशें जाला कंकय कृष्णान डान्स केल्यात प्रतिपंत देवता जाणान येवन पुरा प्रयत्न केल्लो आसा की आमगेले आनी आमगेलो सूर कशें मेळचे म्हणून आनी ताल कशें मेळचे पूण केन्नाय तांकां मॅच करूं जाय न्ही तांगेले देवता ताल आनी सूर हांगेले डिवायन दिव्य ताल आनी सूर कृष्णालो आनी कसन वाद्य एक मुरली एक हत्ता कांकण आनी पायाचे घुंगरू पायाचे पुरा पैंजण तीन मात्र तांणी तीन मात्र वाजोवचे आनी पुरा विंगड विंगड वाद्य घेवन वाजोवचे आसा देवतान पण तरी इतली पुरो विंगड विंगड वाद्य घेवन वाजयले मागीर कृष्णाली मुरली आनी गोपील कांकण आनी गोपील पायाचे पैंजण हांगेले पुरो सूर तांकां मेळचो जायना तरी ताणी मस्त प्रयत्न केला आकाशांत तूं डॅन्स करता आसा ती हाजे भायरी कृष्ण डॅन्स करता आसा आनी गोपींक भारी आश्चर्य त्या कृष्णाल डॅन्स पळोवन सगळ्या दुख्ख नश्ट जाल्ले यशोदा नंद महाराज पुरा ग्वाल बाल पुरा पळयत आसा ती ताणी पुरो आश्चर्य जावन पळयता ती अरे आतां कितले भयी केलेले आतले कृष्ण किंवा भय्या भितरी कितले चंद नृत्य करता आसा हां आमकां हातूं मस्त लायक शिक्षा उपदेश आसा त्या म्हळ्यार कृष्णा भितर अशी शक्ती आसा की आमगेले आनी तुमगेले जिवना भितर कितलेय कश्ट कश्टमय परिस्थिती आसल्यारी कितलेय कश्ट जाल्ले आसल्यारी त्या कश्टा भितर परम आनंद दिवची शक्ती कृष्णा भितर आसा कितलेय दुख्खदायक जाल्ल्यारी कृष्णा तांगेले भक्ता खातीर त्या दुख्खदायक स्थिती आस पळय ताका कन्वर्ट करून आनंददायक स्थिती करता आतां पळय कृष्ण गेल्लो की म्हणून भंय आशिल्ले कृष्ण खंय गेलो म्हणून कोत्ता रे ताका बोध चुकिल्लो आमकां कसनय जगचें आशें ना, काही आमकांय मोर्चा आस काय, आमच्याय मोर्चा अशी पुरो अंतीम तांगेनी पुरो उलयता ती. आनी 5 मिनटां मागीर कृष्ण वयर आयले, मागीर पुरो आश्चर्य करून पळयता ती, इतले सुंदर नृत्य करता कृष्ण म्हणून. पुरो दुख्ख पुरो कश्ट विसरून गेल्ले ती. कृष्णान मस्त वेळ काय डान्स केला, मस्त वेळ नृत्य केला, कितें म्हळ्यार इतले मस्त वेळ केला. केद दोळ थंय पुरा तगल्या कालयाच्या होडसान तो फंडांतुल्यान पुरा विश भायर पडताय, पुरा कडेन पायर दवरून 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 सकट कडेन विश नश्ट केला. आनी मागीर केन्ना पुरा ते विश नश्ट जाले पळय, तेन्ना पुरा तन्न सकाळ येले तशी. ताजे मागीर ते विश आशिल्ले न्ही ती कालिया मना भितर पुरा राक्षसी प्रवृत्ती आशिल्ली. तो विश खंयचे द्वेष न द्वेष रूप विश, ते पुरा द्वेष रूपी विश लागले आशिल्ले न्ही ती. ताका क्रोध आनी पुरा द्वेष आनी पुरा संपृक्त जावन आशिल्लो. केन्ना कृष्णान दय कोर न्हू, करुणा कोर न्हू, पुरा विश काण घाला, पांय लाबून लावून 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 वज्राघात कोरून 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 पुरा विश काण, ताका विश मुक्त केल्ले. तेन्ना कालिया शुद्ध भक्त जाल्लो, परम वैष्णव जाल्लो, हां, एक द्वेषपूर्ण विशपूर्ण व्यक्ती आशिल्लो. कृष्णा चरण स्पर्श जावन शुद्ध भक्त जाल्लो, महान वैष्णव जाल्लो. सकळाक आश्चर्य. आनी आतां कालियाक ताणें मारचें म्हूण लेखिल्लें, वध करचें म्हूण लेखिल्लें. तेन्ना कालियाल मस्त बायलो आशिल्ली सकाळी, तांकां दिसलें तांणी पुरो पळयत आसा ते उदका भितर बसून. तांकांय भारी दुख्ख जाला, आमगेले बामणा भितर येता, बामणाक तो वळी राक्षस आसा, तागेले अंदर द्वेष आसा, पुरो आसा, पूण बामूण नवें म्हणून तोय मोग आसा. पूण तांणी कसं करचें, सानसान चेडांक सरपा घेवन न्हू, सरपा यात्रा दवर न्हू, ताजी मागशी आम्मा यात्राक सर्पपुत्र अशें कोर न्हू. पुरा बायलो थंय पावल्यान ती, पुरा बायले पाव न्हू, लायक करून गोल राबू न्हू. कृष्ण कालिया वयर नांस करता आसा, तागेले एक शेपटी आतां धरले आसा, आतां मारचे की मागीर मारचे म्हणून तयारी आसा. तेन्ना सकाळान येवन प्रार्थना केल्ली आसा. दशमस्कंदान तूं मस्त दिगची लायक प्रार्थना केल्या. नागपत्नी, नागपत्नी पुरा कृष्ण भक्त आशिल्ली ती. तांगेले बामूण द्वेषपूर्ण आशिल्लो, तांकां कोत्त आशिल्लें कसं करचें, बामूण सांगलें आयकना. आतां मृत्यू यात्रा राबला तेन्ना आमी प्रार्थना करून पळया आमगेले बामणाल जीव वंचचे खातीर. सकळ नागपत्नीन प्रार्थना केल्या. तेन्ना कृष्णान त्या नागपत्नीली या प्रार्थना आयकल्या, याचना प्रार्थना निवेदन आयकला पुरा. तेन्ना कृष्णान लेखले की वडना बा, तागेले बायल म्हगेले भक्त आसा हांवें, तांगेले निवेदन आयकून हाका हांव सोड दिता म्हणून. म्हणून आमकां केन्नाय आयुश्यांत आमी आमगेलें जिवन केन्नाय अशी आसपाक, केन्ना पाप करता ती, केन्ना पुण्य करता ती, केन्ना सांग करता, केन्ना वायट करता ती, आमगेले आमगेले प्रवृत्ती, आमगेले कर्म, आमगेले केन्ना केन्ना आमी चुकतात तेन्ना. पूण ह्या सकळा भितरी केन्नाय आमगेले वट्टू भक्त आसका ती, आमकां भक्ताल संग आसुका. ते बायल म्हणून आसल्या वडना, बामूण म्हणून आसल्या वडना, चेडू म्हणून आसल्या वडना, आनी गुरू बंदू आसा म्हणून म्हणना, गुरू भगिनी आसलें म्हणून वडना. कसनय रुपान तूं आमगेले संघ केन्नाय वैष्णव वांटो आसका. आनी तांगेले प्रार्थना निमित्त आमकां वांचूक फाव आसा. आमी एकले आसल्यारी आमगेल्या काला काला यात्राक, काला यात्राक आमगेल्या आमगेल्या आमकां वांचूक कांय चान्स ना. पण तागेले पुण्य कशी, तागेले बायल पुरो वैष्णव आशिल्ली ती, कृष्णाल भक्त आशिल्ली ती, तांणी रायट टायमार येवन थंय प्रार्थना केल्या. तेन्ना कृष्णाक बरी खुशी जाल्या आनी कालियाक ताणें सोड दिला, जावं तुका हांव मारना म्हणून सोडलें. तेन्ना कालियान मस्त देवाली स्तुती केल्या की तूं कितले दयाळू, कितले कृपाळू, कितले करुणानिधान म्हणून. मिगेल म्हणगे पतीत मनशाक तुमी वध करचो सोडून म्हाका तुमी दया दय केल्या, म्हाका तुमी जिवनदान दिला म्हणून. तेन्ना कृष्णान सांगला, दोन नमुने वर्णन आसा ती. एक वर्णान तूं कृष्णान सांगिल्लें कालियाक की तूं आतां हांगा दाखून भायर वचुका, वृंदावन सोडून वचुका. तूं आशिल्ले निमित्ती सकळ वृंदावन वासींक कितलें कश्ट जालां, जीवसृश्टी नश्ट जाल्या, सकळांक भय निर्माण जाला, सकळांक कश्ट जाला, म्हाका वृंदावनांत ह्या पुरो पसंद ना, तूं येवन पुरो अशें म्हणून ह्या भय कश्ट निर्माण करचें म्हाका अजिबात पसंद ना, तूं हांगा दाखोवन वचुका म्हणून. तेन्ना कालियाक आनी तागेले बायलांक, खास तागेले बायलांक वृंदावन सोडून वचचें मना ना. तांणी इतलीं वर्सां वृंदावनांत निवास केला, तांकां वृंदावनांत आसक्ती निर्माण जाल्या. बामूण राक्षस आसा, बामूण राक्षसू आणि द्वेष विष घेऊन बसील असं. पण तांगेल निवास वृंदावन, तांगेल मन अनुकूल असं वृंदावनात, त्यांका वृंदावनाविषयी आसक्ती असं, त्यांका वृंदावनाविषयी प्रीती असं. म्हणून कृष्णाला आदेश केले मागीर बामणा वतान तांकांय उत्सुका, तांकां भारी बेजारू, तांकां वृंदावन सोडून वच्चे मन जायना. अशी आम्ही वृंदावनात निवास करका की वृंदावना भायर वच्ची म्हळे आमकां कश्ट जावका, आमकां मनान तूं दुख्ख जावका. वृंदावना भितर आसक्ती आसल्यार आमगेल जिवनान तूं केदनाय आमकां कश्ट ना, केदनाय भय ना, मृत्यू भय ना, पतन जावचे भय ना, कसनही भय ना. तेन्ना अशें सांगलेंस की ताजे मुखार एक गांव आसा अजय वन म्हणून. अजय वनान तूं कृष्णान अगासुरा मारले, मारलेले अगासुराक थंय कृष्णान मारलेले. त्या गांवांत वचून कालिया आनी तेगेले पत्नी राबलीन ती, तांकां मुखार वच पांय मुखार वचना खंय, तांकां बारीक कश्ट आसा मुखार वचचे खातीर. तेन्ना मस्त दिवस थंय राबून ताजी मागीर कालिया आनी वचून आयच्या काळांत तूं आमगेले एक पृथ्वीर एक देश आसा फिजी आयलँड म्हणून, थंय वचून कालियान निवास केला. आनी आजी त्या फिजी आयलँडान तूं कालिया देवस्थान आसा, त्या पुरा देशाचे देवता कालिया, आनी तो राक्षस देवता न्ही, परमभक्त परमवैष्णव कालिया नाग, तांगेले तो आराध्य दैवत पूज पूज्य दैवत तांगेले. आजी कशी देश आमगेले ग्राम्य देवता आस, कुलदेवता आस, वन्य देवता आस, देशदेवता आस, राज्य देवता, तशें तांगेले देशदेवता कालिया नाग आसा. पूण हांगान हांगा कृष्णान ताका शुद्ध करून पेटयल्लो परम वैष्णव पुजनीय थंय वचून राबला. आजी थंय आसा, आमगेले इस्कॉन सेंटर आसा थंय. एक वर्णन अशें आयला, दुसरें वर्णन अशें आयला अनेक कल्पभेदांत तूं की कृष्णान कालिया भित कालियाने पुरा विशांनी पुरा काण घाल्ले मागीर कश्ट दिले मागीर कालिया शुद्ध जाला. तेन्ना कृष्णाक कालियान निमगिला, कृष्णा देवा कसन सेवा करूं गेली, तुमकां प्रसन्न करचे खातीर सेवा करचें मन आस म्हाका. तेन्ना देवान सांगिल्लें तूं सर्प पक्षी जावं न्हू, तुगल वयर बैसू न्हू, म्हाका स्वर्ग लोकांत तूं पुरो यात्र करचें मन आस म्हणून. तेन्ना देवाल दयेन कालिया नाग सर्प पक्षी जाला, पक्षी सर्पूय आनी पक्षी आसा. अशी एका सर्प पक्षान परिक्षिताक दंश केल्लो आशिल्लो, तशी सर्प पक्षी आतां ती जाती ना. तूं सर्प पक्षी जावं न्हू, कृष्णान तागेले वयर बैसू न्हू, कालिया पुरो उबून पुरा भूलोक भुवरलोक स्वर्गलोक जनलोक तपलोक सिद्धलोक महालोक पुरा अशी सत्यलोक पुरा भोंवडून हाडल्या. आनी कालिया आंगार बैसून माथ्यार बैसून सकळ देवतांक दर्शन दिला, सकळ देवता लोकां वचून सकळ देवतान प्रार्थना केल्या, देवाक पुष्पवृश्टी केल्या, पुरा सकळ पूज केल्या, भोग लायला, सकळ पुरा देवता लोकां वचून अपास वृंदावना आयले. मागीर कालिया मागीर तूं हांगा वच म्हणून सांगला, मागीर कालिया थंय देखून वचून गेला. अनेक काणे आसा तांतू, अनेक कल्पांत तूं. आतां हे पुरो डॅन्स पळयलो न्हू, पुरो गोपींक भारी खुशी जाली, अरे खंयचो नमुना डान्स, खंयचो नमुना नृत्य केला, आमी केदनाय पळय न्ही, केदनाय विचार कर न्ही, केदनाय कल्पनाय करचो जाय न्ही, आमकां राधेनी शिकयनी कसो नमुना डॅन्स हो म्हूण सगळ्यांक भारी खुशी जाली. आनी तांकांय मनां आयलें की आमकांय ताजे बरी डॅन्स करच्याक चान्स मेळका म्हणून. तेन्ना कृष्णान पेटयले कालियाक अपास आपयले, अरे कालिया अपास यो रे, आमकां अपास डॅन्स करचे आसा म्हणून तुगेले पयली. आनी अपास कालिया तेन्ना तो राक्षस ना, तेन्ना तो शुद्ध भक्त आसा. हां तेन्ना ताणें येवन त्या कालिया भितर कालिया मात्या वयरी पुरा गोपी आनी पुरा वट्टू जावन डॅन्स केला, रास डॅन्स केला, रास डॅन्स. कालिया कितलो व्हडलो जालो अशें पुरो, तेन्ना विस्तार करून पुरा वृंदावन भुमी म्हणके विशाल विशाल रास मंडल जावन राबला. आनी त्या रास मंडलारी सकळ गोपी मेळ न्हू रास डॅन्स केला खंय मस्त दिवस थंय. आतां कृष्ण केन्नाय रास डॅन्स करताना एक घंटा करचो न्ही, एक ब्रह्माल रात ही तांतू काडचें आसा, 132,000,132 crore वर्ष डान्स करचे आसा. प्रतिपंत करताना एक पृथ्वी वयली एक तिथी वता, एक तिथी चेंज जाता, पण त्या एक राती भितर 12 घंटे भितर ब्रह्माल 12 घंटे थंय डान्स करचे आसता न्ही. नौका विहार करतानाय ब्रह्माल 12 घंटे नौका विहार करचे आसा, सकळ लिला अशी करचे आसा. आनी हांगा पृथ्वीन तुली एक तिथी मात्र बदली जाता. अशी कसं नमुना डान्स केला कालिया वयरी, कालिया के भारी तृप्ती, सगळ्यांकय भारी तृप्ती, असे अनन्य नृत्य त्यांनी संपादन केला थंय. आता एक नमुना प्रश्न असं, कालिया केदना म्हणत कृष्णा वचत तू हांग दोघं भायर वच, त्यांना दोन नमुने वस्तू असतात. त्यां तू एक वस्तू मिळाली, कृष्ण सकळापशी श्रेष्ठ पर्यावरणवादी, जलशुद्धी, वायुशुद्धी, अवकाश शुद्धी, पृथ्वी शुद्धी, हा अग्निशुद्धी पुरा कृष्णान केला. पण कशी जलशुद्धी कधी केली? कालिया कदमन कोरनु जलशुद्धी केल्या. यमुना भितरी जल पुरा विषमुक्त केला, त्या जलतत्व शुद्ध केला कृष्णान. मागिरी दोन पंत अग्नी दावानल पिऊनु, दावानल पान कोरनु अग्निशुद्ध केला, अग्नितत्व शुद्ध केला. व्योमासुरा मारनु व्योम मळी अवकाश स्पेस, व्योमासुरा मारनु अवकाश शुद्ध केला. ब्रह्मांड लीला अंतू त्या मृदभक्षण करू मत्ती खाऊ नू आणि ब्रह्मसमोहन लीलेन तू पुरा वासरू जाऊ नू, पुरा प्रत्येक कडेन वस्तू नू गवत खाताना तण खाताना मत्ती खाऊन 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 प्रत्येक एक एक कण कण वृंदावनान तुला खाऊ नू भूमी शुद्ध केला. कसं झालं? भूमी शुद्ध केल्या, ब्रजराज पान करू, जल शुद्ध केला, कालियाक दमन करू, अग्निशुद्ध आवाहन पान करू आणि कसं वरलंय? अग्नि, पृथ्वी, जल, वायू. हां वायू म्हणजे केतना तृणावर्ता मारले पळय, त्यांना तृणावर्ता मारले त्यांना वायू शुद्ध केला, वायुमंडल पुरा शुद्ध केला. तृणावर्त ही हॅज कम विथ एज अ फॉर्म ऑफ वायू. हां तृणावर्त बवंडर म्हणजे वर्ल्ड विंड, त्या पुरा वायू जाऊन पुरा हाहाकार केला त्याने. तर कृष्णानं त्या वायुतत्व शुद्ध केला. अशी पाच नमुन्यानं पंचतत्व शुद्धी कृष्णान केल्या. सर्वश्रेष्ठ पर्यावरण शुद्धीकरण करणार करतालो कृष्ण भगवान. त्यांना ताणे मागीर भारवतान नेमगेले की म्हाका गरुडा भय असं, हांव हांगा जमुना भितर कसं आयलो? गरुड आणि हांव युद्ध केलेलं, त्यांना मग गरुडान मारचे भितरी मारचे टायम आयलो, त्यांना हांव भिवू न्हू आणि तूं उदका भितर आयलो. म्हाका गरुडा भय असं, हांव हांग दाखवू न्हू, भायर पडलो मागीर वग्गी वग्गी गरुड येत मग मारता, हांव कशी अभय मेळता? त्या दावान सांगले की तुका कोतना तुका देखपणा नवे, तुगेल मात प्यारी मेगेल चरण चिन्ह निर्माण झाला. प्रत्येक तुगेल्या हुडार हुडसारी, प्रत्येक तुगेल्या फणारी मेगेल चरण चिन्ह अस, त्या चरण चिन्ह गरुडा देख पडता, तागेल पूजनीय त्या मेगेल चरण चिन्ह. तुगेल मात प्यारी केदना मेगेल चरण चिन्ह ते पळयता, तेदना तू तुका अटॅक करना, तुगेल बरोबर आक्रमण करना, तो तुका वंदन करतो, तू महावैष्णव म्हणून वंदन करता. त्यांना तगेल बायलांत प्रश्न निमगेले असा देवाक, हे कसलं ताणें पुण्य केलेलं आहे, इतले पुरा पाप करून, इतले पुरा द्वेष करून, तुमगेल चरण चरण ताका मात्यारी ताका प्राप्त जावचे आशिल्ले, कसं पुण्य केलेलं म्हणून आमकां गोत्त ना अशें म्हणून मस्त म्हण मस्तपण ताणें निमगिला तागेले बायलांत पुरा. तशी त्या अनन्य कृपा ता कसं कारण ना, त्या कसं पुण्य केलेलें तपस केलें म्हणून कसं कारण ना. देवान दय कोड लेखल्यारी तो कोणावय दय कोड साध्य असा. त्यांना कालिया वैरी पाय दवरून तगेल चरणचे निर्माण करून तगेल अलंकार, तो कालिया प्रत्येक फन्नार तगेल अलंकार देवाल चरण चिन्ह, हा प्रकाशमान तेजस्वी अनेक चिन्ह असतील चरण चिन्ह, ते प्रत्येक ते अनंत चरण चिन्ह तगेल मात्यार असत, त्या पुरा चरण चिन्ह अलंकार घेऊन तो फिजी आयलंडा गेला म्हणून तो पूजनीय झाला. तशी कालिया लीला भारी 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 चंद लीला. वृंदावना भितरी आजी कालिया घाट असं आणि म्हाका तर मस्त वेळ मेळण्यात फोट दाखवचं मन आशिले. तो वृक्ष इथला इथला विचित्र वृक्ष असतो कालिया वृक्ष, भितन पुरा हॉलो असं, हां पुरा कडेन हॉलो असं आणि सदैव 12 महिने तू इथले पाचवी पाचवी पान असं ती लायक करून. त्या राकडा भितरी एक कलश असं, त्या तुमकां वचून पळोवपाक थंय गरुडान कलश दवरलेलो नवे, त्या कलशाचे थंय लकडा भितरी स्वयंनिर्मित चरण अस तंतू कलश असं अमृत कलश. हां आणि कोणाकडे ते मस्त ना गोतू ना की आमगेला कुंभमेळा, आता कुंभमेळा एक पंत अर्ध कुंभ अस काही, एक पंत पूर्ण कुंभ अस काही, एक पंत कुंभमेळा 12 वर्षा भितर असं, नाशिक उज्जैन हरिद्वार आणि नाशिक उज्जैन हरिद्वार आणि काही चार नमुने असं, त्रिवेणी संगम इलाहाबाद, नाशिक उज्जैन त्रिवेणी आणि इलाहाबाद. पण अनेक पंचाकडे ना कुंभमेळ जाऊचे असं 12 वर्षा एक पंथा, त्यामुळे वृंदावन धाम सकळापशी वैरी सकळापशी फूड आहे. गरुडानं अमृत कलश घेऊन वृंदावन आयलं असे. आणि वृंदावनात तू त्या रुखकारी कलशदवनो अमृतही घाललेलं असं ती. त्यानिमित्त सकाळपासची सुर्वे कुंभमेळा वृंदावनात जाऊचे असं हांव अटेंड केलेलं असं वृंदावनात तू. ताचे मागीर गरुड थंय दाखवून उबून मागीर उज्जैनान तू केल्या ड्रॉप्स घालल्या ती थंय केल्या थेंब हांगा घालल्या ती केल्या थंय घालल्या ती ताची मागीर ते. पण सकाळपासी महाकुंभ सुर्वेचो वृंदावनात तुलो आणि यमुना किनाऱ्यान तू ते असं थंय ज्ञान गुदरी म्हणून थंय मस्त मैदानात तू मस्त थंय टेंट घालचे असं ती आणि एक महिनभर थंय कुंभमेळा असं अशी पुरा रहस्यमय असं पुरा. तांतू त्या कालिया घाटान तू थंय सकाळ पुरा यमुना तू आम्ही 1986 गेलेले पळय तेन्ना तेन्ना यमुना उदक थंय थंय आशिल्ले. ताचे मागीर यमुना मागशी मागशी वचून रोड जाला निर्माण. आतां यमुना दूर गेल्या आणि कालिया घाट थंय असं रोकू थंय असं तो कल्पवृक्ष कृष्णा लील ताणें पळयला पुरा त्या वृक्षान कितलीकी वर्स पोरणे वृक्ष कृष्णा आशिल्ले तेन्ना दोन आशिल्लो. कृष्णाल चरण स्पर्श जावन तो वृक्ष अमर जाला. गरुडालय अमृत बिंदू थंय प्राप्त जाल्ले निमित्ती तो वृक्ष अमर जाला थंय. तागेले दर्शन करचे म्हळ्यार भारी भाग्य. त्या वृक्षा लागीं वचून प्रार्थना कोरता कसं प्रार्थना कोरता की सकाळ पशी व्हडले कारण हांगा येवचे आमी ह्या जगांत तूं जन्म मृत्यू जगांत तूं येवचे सकाळ पशी व्हडले कारण म्हळ्यार द्वेष किंवा देशा निमित्ती आमी हांगा आसा ते. आजी आजी द्वेष ना आसल्यार आमी देवा वटू आशिल्लीं ती. पण द्वेष आसले निमित्त अनेक हांगा आसा ती. कालिया त्या द्वेषा प्रतिनिधी असा. कालिया प्रत्यक्ष द्वेष रूप. तेन्ना आमी प्रार्थना कोरता देवा आमगी आमी जावन आमगेले मनांत तूं द्वेष आमकां काडू साध्य ना. आमगेले साधनांत तूं इतली शक्ती ना की आमी जप करता ती तपस्य करता ती व्रत करता ती तांतूं इतली शक्ती आमकां साध्य ना की आमगेले द्वेष आमी सन्मूल नश्ट करचो आमकां साध्य ना. तेन्ना तुमी कशी डॅन्स करून पळय सहज डॅन्स करून लायक करून संद डॅन्स करून तुमी ताका द्वेष मुक्त केला. तशी आमगेले मात्यारी डॅन्स करून तुमी आमकां द्वेष मुक्त कोरता. आमगेले भित्त वेली पुरा द्वेष आमकां काण सोडका. वज्राघात जाल्यारी वड ना. वज्राघाताक कश्ट जाल्यारी वड ना. एक पटी आमगेले वयरी मात्यार डान्स करून तुमी आमगेले द्वेष नश्ट कोरता आनी आमकां पवित्र करून शुद्ध भक्त कोरता अशी म्हणून थंय प्रार्थना कोरता. ह्या द्वेषा निमित्त द्वेषा वयर द्विषा वयरी मस्त मस्त भाष्य केला. हे कशी वा द्वेष मूळ आमगेले द्वेष देवा खातीर आसा. आनी केन्ना आमी देवा विसरता पळय तोच द्वेषू देवा भक्ता खातीरय निर्माण जाता. आनी केन्ना देवा भक्ता आमी विसरता पळय तेन्ना आम सामान्य जनता खातीर आमगेले ते द्वेष प्रकट जाता. मूळ द्वेष देवा खातीरी ताजे मागीर वैष्णवां खातीरी ताजे मागीर आम जनते खातीरी कोणालेय लायक जाल्ले आमकां पळोवच जायना. तांकां चड दुड्डू मेळ्ळो आमगेले पयशे चड प्रॉपर्टी जाल्ली आमगेले पयशे चड शिकली ती आमगेले पयशे चड प्रमोशन जाल्लें म्हणून आमकां तें पळोवच जायना. आमकां सहन जायना. जाळ येता ती. ते जाळ येतात पळय ते आमकां हांगा ह्या जगांत तूं अपास अपास जन्म मृत्यू जरा व्याधी ह्या चक्रांत तूं पुरो आमकां अपास अपास पेटयता ती. त्या द्वेषा निमित्त आमी पुरा जाण हांगा आसा ती. त्या कालिया तो आमगेले भितर आसा. कालिया नाग आमगेले भितरी द्वेष जावन बसला आनी देवाल द्वेषू वैष्णवाल द्वेषू सगळ्या जनताल द्वेषू आमकां अपास अपास प्रकट जाता आसा. ताजे निमित्त आमगेले अस्तित्व भारी कश्टमय आसा. आमकांय कश्टमय आसा आमगेले द्वेषा निमित्त दुसऱ्यांकय कश्टमय आसा. तेन्ना आमी त्या रुखा लाग बसून हृदयपूर्वक प्रार्थना कोरता की देवा आमकां तुमी तुमगेल्या चरण कमलान तुले अमृत बिंदू आमगेले मात्यार पळोवन आमगेले भित्त वयले द्वेष पुरो नश्ट जावका अशी पुरा प्रार्थना कोरता. तेन्ना देव आमगेले भारी करुणा करून प्रेम करून आमगेले वरी दय करून आमकां ते द्वेष मुक्त करता ती. ताजे खातीर केन्नाय प्रार्थना करता आसुका प्रार्थना करता आसुका प्रार्थना करता आसुका. आज देवाल दय अशी पळय आज सकाळी आनी काल सकाळी आमी जप करताना झूमारी आमगेले एक डिवोटी गुरुबंधू आसा ताणें काली दाखयला कालिया घाट आजी कालिया घाट दाखयला रूख दाखयला तो अमृत कलश दाखयला पुरा परिक्रमा करयल्या पुरा दर्शन केला काली दाखयला आजी दाखयला. की हांव म्हळ्यार कितली बडले भाग्य आसा पळय हांव 2-3 दिसां तर न्हू कालिया दमनावरी चिंतन करता आशिल्लो तेन्ना देवाल दयेन म्हाका दोनी दीस दर्शन जाला. हांव दोनी दीस प्रार्थना केल्या की ते विश एक पंत नश्ट जावं हांव. त्या विशा निमित्त आमी हांगा कितली वर्स कितली जन्म कश्ट कश्ट काडता आसा ती. आणि ह्या कालिया घाटा मागशी अनेक चांग स्थान असं. त्या वेळारी व्यंकट भट्ट तगेल पूत गोपाल भट्ट गोस्वामी गोपाल भट्ट ताणी चैतन्य महाप्रभु ओटू त्यांनी चार महिने थई चतुर्मास निवास केलो ह्या कालावधी आता कालावधी त्या कालावधीन तू चार महिने चतुर्मास निवास केला काही श्रीरंग म्हणतो त्यातनं त्या सभेन तू नित्य दिसभरी श्रीरंगम देवस्थानात तू देवानं डॅन्स करतो असले चैतन्य महाप्रभून त्या प्रेम संकीर्तन करून दिसभर सांजे घरला यावचे असं आणि घरल्या येऊन खै राबील पळे त्या राबीलकडे ना गोपाल भट्ट सान चेडू पाच वर्ष आन व्यंकट भट्ट अन्नाल भाव प्रबोधानंद सरस्वती संन्यास जाऊचे पुढे नाव मागवत ना त्याची मागे संन्यास घेतली मागे नाव प्रबोधानंद सरस्वती त्यांनी चार महिने चैतन्य महाप्रभूला रात्रभर संघ केला चार महिने घेतले एकशे वीस राती बार बार घंटे नित्य राती चैतन्य महाप्रभू वट्टू बसून कृष्णलीला वर्णन ऐकला त्याजी मागे श्रीरंगम सोणू प्रबोधानंद सरस्वती वृंदावन आयली ती आणि मागे वृंदावन महिमामृत राधा सुधानिधी आणि वृंदावन अष्टकम वृंदावन शतकम अशी मस्त पुरा सुंदर सुंदर अतिसंत त्यांनी पुरा शास्त्र निर्माण केला आणि तांकां प्रबोधानंद सरस्वती तांगेले एक विशेष सांगले म्हणजे तांगेल इथल्या वृंदावना मोग कोणा ना काही त्या पुरा मोग वृंदावना मोग अस पळा प्रेम त्या पुरा प्रकट झाला वृंदावन महिमामृतांत असं सांगला की कोणाक वृंदावना विषयांत मोग जाऊ का म्हणून असले रे प्रेम निर्माण जाऊ का म्हणून असले रे त्या ग्रंथ वाचू का काही म्हाका प्रत्यक्ष म्हाका ऐंद्र प्रभू त्यांनी सांगिले आशिले एक पंत देवा ऐद्रा सांगिले आशिले की तुगेल मनान तुका वृंदावनाविषयी प्रेम जागो म्हणून मना असले रे तू प्रबोधानंद सरस्वतीला आहे वृंदावन महिमामृत निश्चित वाचू का म्हणून त्यांनी त्या त्या दिवशी हा ते बुक हा आणू वाचा सुरू केलेलं आहे त्या अद्भुत ग्रंथ असतो तर त्या प्रबोधानंद सरस्वती तांगेल समाधी कालिया घाटार असं कालिया रूख असं ऐद्राक त्याची मुद्दे स्टेप्स असं ती तशी मागची जे काय 2 मिनटं चमकून वचू का आणि एक सांची अशी कूड असं त्या कुडान तू प्रबोधानंद सरस्वती तांगेले समाधी मंदिर असं थंय वचून पाय पोड का आणि प्रार्थना कोर का की तुमगेल मनान तू तुमगेल हृदया भितरी तुमगेले हृदया भितरी कसं नाही तुमगेले वृंदावनाविषयी प्रेम असं पळय अद्भुत प्रेम असं ते प्रेमाचे एक अंश मात्र आमक प्राप्त जाऊ का म्हणून थंय वचून दंडवत प्रणाम करून प्रार्थना कोर का आणि याचना कोर का अशी फरस भारी चंद स्थान वृंदावना परिक्रमेन तू छान येता आणि आम्ही चमकून वताना उजू बघली येता ताजे मुखार गेले मागीर कालिया जाल्ले मागीर मदन मोहन मंदीर येता आतां ताजे मागीर अनेक काणी आसा ती कशी म्हळ्यार कालिया भितरी कालियाक दमन करचे खातरी मस्त काळू थंड उदकान तूं कृष्ण उदका भितर आशिल्लें मागीर त्या व्हडल्या अवंगाल्यान तूं डॅन्स केला थंड वाऱ्यान तूं ताजे मागीर भारी शी जाला कृष्णाक हे पुरा कालियाक पेटोवन जाल्ले मागीर कृष्णाक भारी शी जाला भारी थंड जाल्या तर कृष्ण येद्रा चमकून गेल्या ती आणि थंय वचून एक सान एक गुड्डो असो थंय वयर वचून बसल्या ती बसले मागीर थंय 12 सूर्य देव आयले ती आमगेली पृथ्वी कशी एक सूर्य असं एक आदित्य असं त्यांना 12 सूर्य देव ओट्टू आयली ती आणि त्यांनी ओट्टू मेळणं कृष्णाक हीट दिला काही आम्ही कसे म्हणतात त्या मेडिकलात तू हीट फोमेंटेशन हां केदा मस्त थंड झालं मागीर ताका हीट दिता ती ताका हुनुदकान तू आवंगाल बुड्डवून ताका मालीश करता ती उदक घालून कशी करून त्या उष्णता वाढू का म्हणून त्यांना कृष्णाक दिव्य पद्धतीन हां दिव्य पद्धतीनं 12 सूर्यानं ओट्टू येऊन तांकां उष्णता दिल्या हुनसाण दिल्या ताजे मागीर थंड कृष्ण आशिल्ली वॉर्म जाल्ली ती मागीर वाण जाल्ली उष्ण जाल्ली ती आणि मागीर कृष्णाक मस्त हूम आयली दिव्य स्वेद बिंदू प्रकट जाल्ले ती आणि ताजी धार निर्माण जाऊन त्या गुड्ड्या दाखवून सकाळ देऊन थंय एक तळ निर्माण झाला कशी वापस सांगता 12 सूर्याले हीट ताजे मागीर उष्ण ताजे मागीर हूम आयल्या ताजे मागीर हुमाची धार निर्माण जाऊन सकाळ देऊन एक तळ निर्माण झाला ताजे नाव कसं नाही प्रस्कंदन सरोवर 1986 तो आम्ही फर्स्ट टाइम गेले वृंदावनाटू परमपूज्य राधानंद स्वामी म्हटू त्यातनं आम्ही त्या प्रस्कंदन सरोवर पळयला ताजे मागीर तो नष्ट झाला तर त्या प्रस्कंदन सरोवरात तू ते पुरा तळ निर्माण झालेले आणि व्हॉट इज द मिनिंग ऑफ प्रस्कंदन प्रस्कंदन म्हणजे हूम येऊची प्रक्रिया प्रस्कंदन म्हणटा ती, त्या प्रस्कंदन सरोवर थंय निर्माण जाला. पळय एक एक कृष्णान कालिया वयर राबून नृत्य केले, कितली वट्टू केले पळय, हा निमित्त श्रीदामाक बॉल पडलो म्हणू आनी त्या गोपींक डॅन्स करचे पळोवचे मना आशिल्लें म्हणू, मागीर थंय वचून ते अनेक स्थान निर्माण केला. कसं नाव तागेले, द्वादश आदित्य टील, खंय बैसून बार सूर्यान देवाक हीट दिल्या, त्या स्थानान नाव कसं न्हय, द्वादश आदित्य टील. आनी मागीर थंय कोण आयला, सनातन गोस्वामी वचून थंय निवास केला. मागीर थंय कोण आयला, मदन मोहन देव प्रकट जाला. अशी पुरो सनसन लिला थंय आसा ती. अशी पुरा त्या सुंदर कालिया घाटाक आमी नमस्कार करुया, प्रार्थना करुया. द्वादश आदित्य टीलाक आमी प्रार्थना करुया, प्रस्कंदन सरोवरा प्रार्थना करुया, देवाक प्रार्थना करुया की आमी जाता तितले वगी ह्या देशांतल्यान मुक्त जावन तुमगेले चरणा खातीर येवका, तुमगेले चरणा लागीं येवका, तुमगेले सेवेन तूं रुजू जावका, ह्या पुरा जन्म मृत्यू जरा व्याधी चक्रांतल्यान मुक्त जावन तुमगेले सेवेन तूं द्वेषरहित जावन शुद्ध हृदय करून तुमगेले सेवेन येवका. आतां सेवा करता आसा ती, पण आनी काय मनान तूं द्वेष आसा ती, दोश आसा ती, त्या द्वेषरहित जावन तुमगेल्या खातीर शुद्ध सेवा करचे खातीर आमी प्रार्थना करता आसा ती. आमगेली प्रार्थना तुमी स्विकार करून घेवका, आमकां आशिर्वाद दिवका अशी म्हणून आमी प्रार्थना करुया. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे.